आकाशवाणी मुंबई नम्रता कडू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पावसामुळे पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी जनजीवन विस्कळीत. पुणे शहराच्या काही भागात एनडीआरएफ आणि लष्कराकडून बचावकार्य. अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. राज्यातल्या प्रत्येक शासकीय कार्यालयात पात्र उमेदवारांना इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीच्या रँकिंग फेरीत चौथं स्थान मिळवून भारतीय महिला संघानं केलं उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित. आणि ख्यातनाम साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन. राज्याच्या विविध भागांमध्ये आज पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. पुण्याला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग केल्यामुळे पुणे शहराच्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं. सिंहगड रस्त्यावर एकतानगरमध्ये एनडीआरएफ आणि लष्कराच्या जवानांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिस्थितीची पाहणी केली. 10वी आणि 12वीच्या ज्या विद्यार्थ्यांना पावसामुळे फेरपरीक्षेला उपस्थित राहता आलं नाही त्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाईल असं त्यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. दुपारी 15,000 क्युसेक्सपर्यंत कमी केलेला खडकवासल्याचा विसर्ग संध्याकाळी 6 वाजेपासून पुन्हा 40,000 क्युसेक केल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात पावसामुळे 4 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. मुंबई ते पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन इंटरसिटी एक्सप्रेस आणि प्रगती एक्सप्रेस या गाड्यांच्या फेऱ्या रेल्वेनं आज आणि उद्यासाठी रद्द केल्या. राज्याच्या इतरही भागात झालेल्या पावसानं मुंबई पनवेल पालघर कल्याण डोंबिवली या महानगरपालिका क्षेत्रातल्या आणि ठाणे पुणे तसंच रायगड या जिल्ह्यातल्या शाळांना आज सुट्टी जाहीर केली होती. ठाणे शहर आणि सातारा जिल्ह्यातल्या शाळांना आज आणि उद्यासाठी सुट्टी जाहीर झाली आहे. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं. पाणी साचल्यानं रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. ठाणे जिल्ह्यात उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यातल्या सावित्री आणि अंबा या नद्यांनी धोक्याची पातळी तर कुंडलिका आणि पाताळगंगा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीपात्राजवळच्या गावांमधल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. सांगली जिल्ह्यात वारणा आणि कृष्णा नद्यांचे पाणी नागरी वस्तीत आल्यामुळे 40 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. चंद्रपूर गडचिरोलीमध्ये वाहतुकीचे अनेक मार्ग बंद झाले आहेत. हवामान विभागानं मुंबई पुणे ठाणे पालघर रायगड आणि सातारा या जिल्ह्यांसाठी आज रेड अलर्ट जारी केला आहे. रायगड रत्नागिरी आणि साताऱ्यात उद्याही रेड अलर्ट आहे. राज्यात ज्या ज्या ठिकाणी पूरसदृश परिस्थिती आहे तिथं बचावकार्य वेगानं सुरू आहे. मात्र नागरिकांनी देखील आवश्यकता असेल तरच घराच्या बाहेर पडावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या लष्कर नौदल पोलीस अग्निशमन दल आरोग्य यंत्रणा या सर्वांना एकमेकात समन्वय ठेवून आवश्यकतेप्रमाणे मदत करण्याचे निर्देश देण्यात आल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं असून अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारनं भरीव मदत करावी अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज केली. हवामान खात्यानं दिलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर सांगली या शहरांना पुराचा धोका होऊ नये यासाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली आहे अशी माहिती त्यांनी दिली. राज्यातल्या प्रत्येक शासकीय कार्यालयात पात्र उमेदवारांना इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. मंजूर पदाच्या कमीत कमी 5% किंवा किमान एका उमेदवाराला प्रशिक्षणाची संधी मिळेल यादृष्टीनं नियोजन करावं असं त्यांनी सांगितलं. उद्योग कौशल्य विकास यांच्यासह सहकार उच्च आणि तंत्रशिक्षण बंदर विकास परिवहन यांच्यासह सर्वच विभाग आणि यंत्रणांनी समन्वयानं योजनेची अंमलबजावणी करावी असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यातली पहिली नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यातल्या सोनाली गेडाम या युवतीला मिळाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना 225 ते 250 जागा लढवणार असून त्यादृष्टीनं येत्या 1 ऑगस्टपासून राज्याचा दौरा करणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत कार्यकर्ता मेळाव्यात दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर टीका केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाच्या एक दिवस आधी आज भारतानं शानदार कामगिरीनं सुरुवात केली. नेमबाजीमध्ये भारतीय महिला संघानं रँकिंग फेरीत चौथं स्थान मिळवून उपांत्यपूर्व फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. भारतीय तिरंदाज तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव यांच्यासह दीपिका कुमारी, अंकिता भकट, भजन कौर आणि बी धीरज यांनी वैयक्तिक रँकिंग फेरीत भाग घेतला. उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना यजमान फ्रान्स आणि नेदरलँड यांच्यात अंतिम 16 टप्प्यात झालेल्या सामन्यातल्या विजेत्याबरोबर होईल. पुरुषांच्या वैयक्तिक स्पर्धेत धीरज बोम्मादेवरा, तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव भारताचं प्रतिनिधित्व करतील. स्पर्धेचे उर्वरित टप्पे 28 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीत होणार आहेत. रँकिंग फेऱ्यांनंतर स्पर्धा मॅच प्लेच्या टप्प्यात प्रवेश करेल. पॅरिस ऑलिम्पिक 2024 तिरंदाजीच्या 5 स्पर्धांमध्ये भारत सहभागी होणार आहे. स्पर्धेसाठी भारताचे एकूण 128 तिरंदाज पात्र ठरले आहेत. ख्यातनाम साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दी ब्रिटो यांचं आज वसई इथं वार्धक्यानं निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. फादर फ्रान्सिस दी ब्रिटो यांनी 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. आनंदाचे अंतरंग, मदर तेरेसा, ओयासिसच्या शोधात, ख्रिस्ताची गोष्ट, तेजाची पाऊले, मुलांचे बायबल, सृजनाचा मळा ही फ्रान्सिस दी ब्रिटो यांची पुस्तकं, तसंच नाही मी एकला हे त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस नेते नाना पटोले यांनी फादर दी ब्रिटो यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथं कांदा महाबँक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. सह्याद्री अतिथीगृहात कांदा महाबँक प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. कांद्यावर अणुऊर्जेद्वारे विकिरण प्रक्रिया करून कांद्याची साठवणूक करता येईल. या बँकेमुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. या बँकेसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पणन, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या जागांचा वापर करण्यात यावा, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या बैठकीला पणन मंत्री अब्दुल सत्तार, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार मनोज सौनिक उपस्थित होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. एसटी पास थेट तुमच्या शाळेत योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या महिन्यात 4 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पास मिळाले आहेत. 18 जूनला ही योजना सुरू झाली. त्यानंतर केवळ 12 दिवसात 4,03,294 विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन एसटी कर्मचाऱ्यांनी पास वितरित केले. ही संख्या गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत सुमारे 83,000 जास्त आहे. तसंच उत्पन्नही 26 कोटी रुपयांनी वाढलं आहे. जुलै महिन्यातही अशाच पद्धतीनं एसटी कर्मचारी थेट शाळेत जाऊन पास वितरित करत असल्याचं एसटी महामंडळाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. जुलै महिन्यात पडलेल्या दमदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांच्या पाणीसाठ्यामध्ये 66% जास्त भर पडली आहे. तुळशी, तानसा विहार आणि मोडकसागर हे जलाशय पूर्ण क्षमतेनं भरले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या लागू असलेली 10% पाणी कपात येत्या 29 जुलैपासून मागे घेण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनानं घेतला आहे. संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय असून गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिशय जोरदार पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिशय जोरदार पाऊस पडला. येत्या 24 तासात राज्यातल्या 4 विभागांमध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिशय जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पावसामुळे पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी जनजीवन विस्कळीत. पुणे शहराच्या काही भागात एनडीआरएफ आणि लष्कराकडून बचावकार्य. अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. राज्यातल्या प्रत्येक शासकीय कार्यालयात पात्र उमेदवारांना इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीच्या रँकिंग फेरीत चौथं स्थान मिळवून भारतीय महिला संघानं केलं उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित आणि ख्यातनाम साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. Thank you.